93.5 रेड एफएम वर 8:29 झालं. तर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर 1 मे खबर एक सबको बड़ी पसंद आई. खबर कुछ यूं थी कि भैया इंडिया ने पाकिस्तान को T20 वर्ल्ड कप मैचेस में पहिलीच मॅच जी आपली पाकिस्तान सोबत झाली त्या मॅच मध्ये आपण हरवलो.
जरा खबर का असर भी बता दो.
ओके, या खबरचा असर असा झाला, स्पेशली पाकिस्तानवर असर असा झाला, भारताविरुद्ध जो दारुण पराभव झाला त्याचा त्या सगळ्या टीकेचा धनी जो बनला होता तो होता शाहिद अफ्रीदी. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्याला आता थेट लक्ष केलेलं आहे आणि T20 विश्वचषक स्पर्धेनंतर त्याची कर्णधार पदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट होत आहे. एकूणच सोमवारी कोलकातावरून पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर PCB अध्यक्ष शहरियार खान यांनी लाहोरमध्ये या गोष्टीला रिव्हील केलं आणि खऱ्या अर्थानं अफ्रिदीला प्रचंड टेन्शन आलेलं आहे. सुपेच 93.5 रेड एफएमवर आपण जिंकलो मॅच या गोष्टीचा असर आपल्यावर असा काहीतरी झाला की क्या बात आहे, आफ्टर वर्ल्ड कप अपनायचे वा. बाकी टीम्सनं कमी समजून चालणार नाही, कडक स्ट्रॉंग परफॉर्मन्सेस पाहायला मिळतात सध्या T20 वर्ल्ड कपमध्ये. थोड्याच वेळात 8:03 वर्ल्ड कप से रिलेटेड एक खूबसूरत चीज जो कल देखने मिले उसके बारे में बातें करेंगे. जिंदगी ना मिलेगी दोबारा से सूरज की बाहों में सुंदर गाना बजाते रहो.